इट्स ओमी अजय।
क्या करता बॉस, आना ही पड़ा। पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई पर अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ। अब मैं आ गया हूं ना, अब देख तमाशा, दिखाता हूं तेरे को पिपाशा।
रिमिक्स कुठं तरी ऐकलेलं दिसतंय,
अहो तुमच्याच प्रोडक्शन मधून एक्सपोर्ट झालं।
माझ्या तालावर तर सगळेच नाचतात, तू कधी मला तुझ्या तालावर नाचवणार?
तुमच्या हृदयाच्या क्लब मधले बीट ऐकण्यासाठी जेव्हा मला VVIP एंट्री द्याल तेव्हा।
बाकी तुमचं प्रेम प्रकरण वगैरे काय होतं का?
हो होतं ना, आमचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे, पण घरच्यांच्या नकारामुळे आम्हाला नाही कळत।
वातावरण टाइट करायला राईटची गरज लागत नाही, कारण आमच्या नावानेच वातावरण टाइट होते।
ओमी अजय।